श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। अठराव्या अध्यायाच्या 22 श्लोकावरचे निरूपण आपण ऐकले। मागील 21, 22 या श्लोकांमध्ये सात्विक ज्ञान, राजसी ज्ञान आणि तामसी ज्ञान या तीन प्रकारच्या ज्ञानाबद्दल माऊलीचे निरूपण आपण ऐकले आणि त्यानंतर आता कर्म आणि नंतर कर्ता याचेही तीन तीन प्रकार कसे होतात। तर सुरुवातीला सात्विक कर्म म्हणजे काय याच्याबद्दल 23व्या श्लोकात आपल्याला माहिती मिळणार आहे। आजच्या भागात 23व्या श्लोकापासून पुढे आपण निरूपण ऐकणार आहात। सुरू करूया आजचा भाग। पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। नियतम संगरहित मराग द्वेषतः कृतम अफले प्रेप्सुना कर्म यत्तत् सात्विकमुच्यते। आसक्ती रहित, प्रीती अथवा द्वेष यांनी वर्जित, फलाकांक्षा न धरणाऱ्या मनुष्याने केलेले जे विहित कर्म बरं का, त्या विहित कर्माला सात्विक कर्म असे म्हणतात। काय काय एलिमेंट्स आहेत? पहिला एलिमेंट अनासक्ती, म्हणजे आसक्ती रहित ते कर्म असावं। प्रीती आणि द्वेष यांनी वर्जित असावं, त्यात प्रीती पण नसावी आणि द्वेष पण नसावा, फळाची आकांक्षा पण नसावी। हे तीन महत्त्वाचे एलिमेंट्स असे धरून जो माणूस विहित कर्मे करतो, निषिद्ध किंवा काम्य कर्मे नव्हे तर विहित कर्मे करतो, त्या विहित कर्माला सात्विक कर्म असे म्हणतात। तरी स्वाधिकाराचे निमार्गे आले जे मानिले आंगे पतिव्रतेचे नी परिष्पंगे प्रियाते जैसे सावळ्यांगा चंदन प्रमदालोचनी अंजन तैसे अधिकारासी मंडन नित्यपणे जे ते नित्य कर्म भले होय नैमित्तिकी सावाईले सोनयासी जोडले सौरभ्य जैसे आणि अंगा जीवाची संपत्ती वेचोनी बाळाची करी पाळती परी जीवे उबगणे हे स्थिती न पाहे माय तैसे सर्वस्वे कर्म अनुष्ठी परी फळ न सुये दिठी उखीति क्रिया पैठी ब्रह्मीची करी। तरी पतिव्रतेच्या आलिंगनाने जसा नवऱ्याला संतोष होतो, त्याप्रमाणे वर्णाश्रम धर्माच्या मार्गाने वाट्यास आलेले जे कर्म ते स्वभावतःच संतोषाने केले जाते। एखादा कर्मकांडी ब्राह्मण असेल तर त्याला सत्यनारायणाची कथा पूजा करणे किंवा जे काही कर्मकांड त्याच्या हिश्यात आलेले आहेत ते करताना त्याला खूप आनंद होतो। शेतकऱ्याला शेती करताना आनंद होतो। एखादा शिक्षक असेल तर त्याला शिकवताना आनंद होतो। एखादा बँकेतला कर्मचारी असेल तर आपले काम करताना तो आनंदित होतो। सावळ्या अंगाला ज्याप्रमाणे चंदन हे भूषण असते, तरुण स्त्रीच्या डोळ्यांना काजळ म्हणजे अंजन हे भूषण असते, त्याप्रमाणे जे कर्म नित्य कर्तव्य असल्यामुळे ते त्याच्या अधिकाराला भूषण असते। सोन्याला ज्याप्रमाणे सुगंध प्राप्त व्हावा त्याप्रमाणे त्या नित्य कर्माला नैमित्तिक कर्माची जोड मिळाली असता त्या नित्य कर्माला शोभा येते। तुमचं नित्य कर्मच नैमित्तिक होऊन जातं आणि तुम्ही फार प्रामाणिकपणे आपलं काम करू लागता तेव्हा त्यातून तुम्हाला खूप सॅटिस्फॅक्शन मिळते। ते नित्य कर्म भले होय नैमित्तिकी सावाईले सोन्यासी जोडले सौरभ्य जणू, जणू काही सोन्याला सुगंध लाभला अशी स्थिती होते। आणि शरीराचे आणि प्राणाचे सामर्थ्य खर्च करूनही आई मुलाचे पालन करते, नाही का? आई आपल्या मुलाचे पालन करताना आपल्या गळ्यात असलेलं सोनं किंवा हातात असलेल्या सोन्याच्या बांगड्या त्या जरी विकाव्या लागल्या तरी आपल्या मुलाला शिकवण्याची खटपट करते, आपल्या मुलाचं भवितव्य चांगलं व्हावं यासाठी सगळं काही आई करते। परंतु आईच्या जीवाला मुलाचे पालन करण्याचा केव्हाही कंटाळा येत नाही। अगदी त्याप्रमाणे सर्व प्रकाराने कर्माचे असे अनुष्ठान तो करतो, परंतु फळावर लोभदृष्टी ठेवित नाही, तर एकंदर कर्म ब्रह्माच्या ठिकाणी अर्पण करतो, सर्वच कर्म ब्रह्मार्पण करतो। आणि प्रियालिया स्वभावे सबळ उरे वेचे ठाऊवे नव्हे, तैसे सत्प्रसंगे करावे पारुषे जरी, तरी अकरणाचे निखेदे द्वेषाते जीवी न बांधे, जालियाचे नि आनंदे फुंजो नेणे, ऐस ऐसिया हातबटिया कर्मनिफजे जे धनंजया, जाण सात्विक हे तया गुण नामगा, ययावरी राजसाचे लक्षण सांगिजेल साचे, न करे अवधानाचे वाणेपण। प्रियकर मित्र किंवा आपला जीवलग साथी आला असेल तर तो आला असता त्याच्या सन्मानार्थ आपल्या जवळील सर्व सामग्री खर्च झाली अथवा काही शिल्लक राहिली याचे जसे स्वाभाविकच भान राहत नाही, त्याप्रमाणे एखादा योग्य प्रसंग म्हणजे सत्संग किंवा सत्पुरुषाची आत्मचर्चा करणे असा जर प्रसंग झाला, असा जर प्रसंग प्राप्त झाला, तर मग भान न राहून आपले नित्यकर्म करावयाचे जर राहिले, तरी नित्यकर्म करायचे राहिले त्याच्या खेदाने मनाला वाईट वाटू देत नाही आणि वाटतच नाही। जर आपला कोणी जीवलग फार आधीचा मित्र किंवा अत्यंत जवळचा नातेवाईक जर आला असेल तर आपण गप्पा मारण्यामध्ये इतकं लीन होऊन जातो की त्याला पाणीसुद्धा विचारत नाही। इतक्या मोठ्या लेवलचं सॅटिस्फॅक्शन जेव्हा आपल्या त्या कर्मामध्ये मिळते तर ते नित्यकर्म जर त्याच्या हातून यथासांग झाले तर त्याच्या आनंदाने अभिमान मिरवण्याचे जाणत नाही, किंवा ते नित्यकर्म राहून गेले करायचे त्याची त्याला वाईटही वाटत नाही। अर्जुना, अशा अशा हातवटीने जे कर्म घडते अशा कर्माला सात्विक कर्म हे त्याचे गुणावरून आलेले नाव आहे असे समज। यानंतर राजस कर्माचे जे खरे लक्षण आहे ते सांगण्यात येईल। तर अर्जुना, तू लक्ष देण्याच्या कामी अजिबात कसूर करू नकोस आणि व्यवस्थित लक्ष देऊन आता या राजसी कर्माचे सुद्धा वर्णन ऐक। यत्तु कामेप्सुना कर्म साहंकारेण वा पुनः क्रियते बहुलायासं तदराजसमुदायतम्। फळाची इच्छा धरून अथवा अहंकारपूर्वक मनुष्याकडून जे मोठ्या प्रयासाने कर्म केले जाते त्याला राजस कर्म म्हणतात। कोणते एलिमेंट्स आहे? फळाची इच्छा धरून, म्हणजे कर्म करायच्या आधीच त्याच्यापासून आपल्याला काय फायदा होईल ही इच्छा त्याने धरली आहे। शिवाय जे कर्म केले जाते ते अहंकाराने केले जाते। आणि तिसरा एलिमेंट मोठ्या प्रयासाने, खूप प्रयासाने, म्हणजे मोठ्या जीवावर ते कर्म केले जाते, अशा कर्मांना राजस कर्म म्हणतात। तरी घरी माता पितरा कर्म साहं धडबोली नाही संसारा, येर विश्वभरी आदरा मूर्ख जैसा, का तुळशीचिया झाडा दुरुनी न घापे सिंतोडा, द्राक्षीचिया तरी बुडा दुधची लाविजे, तैसी नित्य नैमित्तिके कर्मे जिए आवश्यके तयाचे विषी नशके बैठला उठू। एरा काम्याचे नीतरी नावे देह सर्वस्व आघवे वेचिता ही न मनवे बहु ऐसे। अगा देवड़ी वाढ़ी लाहिजे तेथ मोल देतान धाईजे पेरिता पुरे नमणीजे बीजजेवी। कापरी सुजालिया हाती लोहा लागी सर्व संपत्ति वेचू करीता ये उन्नति साधुकु जैसा। तर जसा एखादा मूर्ख माणूस घरी आई वडिलांसोबत व्यवहारात नीट बोलत देखील नाही, मायबापाशी चांगल्या भाषेत बोलत सुद्धा नाही, परंतु जगतातील इतर माणसाशी मात्र फार प्रेमाने वागतो, घरी आई वडिलांशी बोलायला त्याला वेळ नसतो आणि बोलायचा अवसर मिळालाच तर हिसकावून बोलतो, आणि बाहेरच्या लोकांशी मात्र खूप चांगला वागतो, खूप गोड मधुर वागतो। अथवा तुळशीच्या झाडाला दुरून पाण्याचा शिंतोडा सुद्धा घालीत नाही, पण द्राक्षाच्या बुळाला मात्र रोज दूध लोटतो। आता 700-750 वर्षाआधी द्राक्षाच्या झाडांना दूध घालायचे, आता ती प्रथा बंद झाली, त्या कल्टिवेशन प्रॅक्टिसेस बंद झाल्या, नाहीतर द्राक्षाला दूध घालायचे आणि अपेक्षा काय, द्राक्षाचं पीक चांगलं यावं आणि चांगला पैसा मिळावा म्हणून। त्याप्रमाणे नित्य नैमित्तिक कर्मे जी अवश्य आचरणीय आहेत ती करण्याकरता बसलेला उठू देखील शकत नाही, पण इतर काम्य कर्म म्हणजे ज्याच्यापासून फायदा होईल अशी अपेक्षा ठेवून काम्य कर्म आणि त्या कर्माच्या नावांनी मग धन देह तन मन धन के साथ म्हणजे तन मन धनापासून सर्व खर्च करीत असतानाही आपण फार खर्च केला असे त्याला वाटत नाही, कारण ते काम्य कर्म आहे, त्याच्यापासून अपेक्षा आहे, त्याच्यापासून कामना आहे। अरे अर्जुना, जेथे वाढी दिलीची प्राप्ती होते तेथे द्रव्य देताना तृप्ती होत नाही। वाढी दिलीची म्हणजे आधी सावकार कर्ज द्यायचे, वाढी दिलीनी द्यायचे, दीडपटीनी, म्हणजे पावसाळ्याचा सीझन सुरू झाला किंवा विदर्भाच्या भाषेमध्ये मिरुग लागायच्या आधी, मृग नक्षत्र लागायच्या आधी जेव्हा पेरणीची वेळ असते त्यावेळी धान्य बियाणे घेण्यासाठी खत घेण्यासाठी शेतकऱ्यांना पैशाची गरज असायची, त्या काळात तर नॅशनलाइज बँक्स नव्हत्या, तर मग हे सावकार ऋण द्यायचे आणि ते कशी द्यायचे, दिडीनी द्यायचे, म्हणजे 100 रुपये जर दिले तर 4 महिन्याचं पीक आल्यानंतर 4 महिन्यानंतर त्या 100 रुपयाचे 150 रुपये परत, त्याला वाढी दिडी म्हणायचे। तर अशी वाढी दिडीची प्राप्ती होते तेथे द्रव्य देताना तृप्ती होत नाही, अथवा ज्याप्रमाणे बीज पेरित असताना पुरे म्हणवत नाही, अथवा परीस हाती आल्यावर लोखंड विकत घेण्याकरिता सर्व संपत्ती खर्च करण्याची त्याची तयारी असते, तर असा तो राजस करता आणि असे जे कर्म असतात अशा कर्मांना राजस कर्म असे म्हणतात। तैसी फळे देखोनी पुढे काम्य कर्मे दुआडे करी परीते थोकडे केले हिमानी तेने फळ कामुके यथाविधी नेटके काम्य कीजे तितुके क्रिया जात आणि तयाही केलियाचे तोंडी लावी दौंडीचे कर्मी या नाव पाठाचे वाणे सारी तैसा भरे कर्मा हंकारू मग पिता अथवा गुरु ते नमनी काळ ज्वरू औषध जैसे तैसे निसाहंकारे फळाभिलाषीये नरे की जे गादरे जे जे काही। तर त्याप्रमाणे पुढे प्राप्त होणारी कर्माची फळे, ती फळे पाहून कठीण अशी काम्य कर्मे करतो, कारण जितकं कर्म करणार तितकं जास्त फळ मिळेल म्हणून ते काम्य कर्म, कामना मनात ठेवून असे ते कर्म करतो, परंतु ते केलेलेही अगदीच थोडे झाले असे समजतो. आणखीन करायला पाहिजे होते, आणखीन पैसा मिळवायला पाहिजे होता, आणखीन द्रव्य मिळवायला पाहिजे होतं. त्या फळाची इच्छा करणाऱ्याकडून जितकी म्हणून काम्य कर्मे आहेत तितकी शास्त्राने सांगितलेल्या विधीप्रमाणे बरोबर केली जातात, आणि ते काम्य कर्म केल्याचेही तो लोकांमध्ये दौंडी पिटून प्रसिद्ध करतो, सगळ्या जगाला दौंडी पिटून सांगतो, मैंने ऐसा किया, मैंने वैसा किया, मी हे केलं, मी ते केलं, आणि सगळीकडे आपल्या तोंडाने आपलीच बढाई करत फिरतो. मी अमुक कर्म केले अशा या नावाचा सारखा उच्चार करून संपवून टाकतो. तसा त्याला मी कर्म करणारा असा गर्व चढतो. मग बाप अथवा गुरु यांना तो जुमानीत नाही, आणि ज्याप्रमाणे काळज्वर औषधाला मानित नाही ना, तसा त्या अहंकाराच्या भरामध्ये फलाची इच्छा करणारा मनुष्य जे जे काही आदराने करतो ते फक्त आपल्या अहंकाराची तृप्ती करण्याकरता करतो. परीतेही करणे बहुवसा वळघोणी करी सायासा जीवनो पाऊ का जैसा कोल्हाटियांचा एका कणालागी उंदिरू आसका उपसे डोंगरू का शेवाळो धेशे दुर्दरू समुद्रू डहुळी पाही भिके परते नलाहे तर्ही गारुडी सापुवाहे काय किजे शिणूची होये गोडू एका हे असो परमाणुचे निलाभे पाताळ लंगिती ओळंबे तैसे स्वर्ग सुख लोभे विचंबणे जे ते काम्य कर्म सक्लेश जाणावे येथ राजस आता चिन्ह परीस तामसाचे. परंतु त्या करण्यामध्ये सुद्धा ज्याप्रमाणे कोल्हाट्याच्या पोट भरण्याचा धंदा असतो ना, त्याप्रमाणे थोड्या फायद्याकरिता जीवा पाड कष्ट करतो, नाही का? फायदा थोडासाच असतो पण कष्ट मात्र पूर्ण फॅमिली, घरचे लहान लेकरं, बायका सगळे मिळून रात्रंदिवस कष्ट करतो. धान्याच्या एका दाण्याकरिता उंदीर जसा सर्व डोंगर पोखरतो, खोदा पहाड निकली चुह्या म्हणतात ना, तसा उंदीर पहाड खोदतो त्यातून एक दाणा निघतो, तर एका दाण्याच्या प्राप्तीकरिता उंदीर जसा सर्व डोंगर पोखरून काढतो, किंवा शेवाळ्याच्या हेतूने बेडूक जसा समुद्र ढवळतो. बेडकाला पाई काय पाहिजे असते? शेवाळ, एलगी, एलगी पाहिजे असते त्याला, तर त्या एलगीसाठी तो सगळा समुद्र ढवळायची तयारी त्याची असते. पहा की भिके पलीकडे काही प्राप्त होत नाही तरी गारुडी साप वागवतो, नाही का? पेटाऱ्यामध्ये साप बंद करून ठेवतो, पुंगी वाजवतो, त्याला काय मिळतं? काही लोक ज्वारी, धान्य, गहू, कडधान्य किंवा पीठ हे देतात ना, ते तर भिकाऱ्याला पण मिळतं. मग एका अर्थाने भिकाऱ्यात आणि त्यात काय फरक आहे? भिकारी तर कमीत कमी साप वागवत नाही सोबत, पण हा सापाला वागवतो. सापाला वागवणे म्हणजे एकीकडे डेंजर, खतरासुद्धा आहे, आणि दुसरीकडे त्या सापाचा छळसुद्धा आहे. तर भिके पलीकडे काही प्राप्त होत नाही तरी मात्र तो गारुडी साप वागवतो. काय करावे? एखाद्याला कष्टच गोड वाटतात. हे राहुदे, परमाणूच्या लाभाकरता ज्याप्रमाणे वाळवी पाताळाचे उल्लंघन करते, केवढे मोठे मोठे वारूळ आणि वाळवीचे जमिनीच्या आतमध्ये सुद्धा किती खोल खोलपर्यंत घरं असतात, तर कशासाठी? तर ते परमाणू, पांढऱ्या रंगाचे परमाणू, त्यासाठी ते पोखरत वाळवी पाताळाचे उल्लंघन करते. अगदी त्याप्रमाणे स्वर्ग सुखाच्या लोभाने एकसारखे यांचे श्रम करणे सुरू असते आणि ते त्रासाने भरलेले काम्य कर्म येथे राजस कर्म आहे असे समजावे. आता तामस कर्म कशाला म्हणतात हे पण सांगण्यात येईल. आपण हे काय पाहतो आहे, आधी कर्माची कारणे सांगितली, कर्माचे हेतू सांगितलेत, त्यानंतर कर्माची प्रवृत्ती, कर्म करण्यासाठी आपण कसं प्रवृत्त होतो, त्यानंतर कर्माचा संचय हे सांगितलं. आता पुढे देव सांगत आहे की सांख्यशास्त्रामध्ये ज्याला आपण ज्ञान म्हणतो, ज्याला आपण कर्म म्हणतो, ज्याला आपण कर्ता म्हणतो, यांचे सुद्धा या तीन गुणांप्रमाणे तीन तीन भाग झालेले आहेत. म्हणून सुरुवातीला ज्ञानाचे तीन भाग सांगण्यात आले. आता या 24व्या श्लोकापर्यंत कर्माचे सुद्धा तीन भाग सांगण्यात येत आहेत. त्यातले दोन भाग आपण ऐकले, सात्विक कर्म आणि राजसी कर्म. आता उद्याच्या भागात आपण तामसी कर्म घेऊ आणि त्याच्यानंतर कर्त्याचे सुद्धा तीन विभाग येतील. आज आपण वेळ मर्यादेपोटी इथेच थांबणार आहोत. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ध्यान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.